विविध भारती पुणे, दीपा भंडारे सादर करीत आहे पुणे वृत्तांत. निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी आज दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत क्षेत्रीय मतदानस्तरीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जवळे गावात अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाहप्रसंगी स्वीप पथकाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती फेरीतील विद्यार्थ्यांनी वराडी मंडळींना मतदानाचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि संकल्प पत्र भरून दिलं. शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वीप पथकं ठिकठिकाणी मतदान जनजागृती करत आहेत. पुणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी घ्यावं लागणार आहे. शहरात पाणी कपात केली जाणार नाही, मात्र नागरिकांनी पाणी साठ्याचा विचार करून पाणी जपूनच वापरण्याचं आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी केलं आहे. पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये जलवाहिन्यांचं मोठं जाळं नसल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचण येत आहे. पुणे शहरात पिण्याचं पाणी बांधकामासाठी वापरलं तर बांधकामं बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही डॉ भोसले यांनी दिला आहे. पाणी टंचाईबाबत पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बांधकाम व्यावसायिकांनी महिला पाणी शुद्धीकरण केंद्रातून पाणी घेणं बंधनकारक असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागानं गेल्या आर्थिक वर्षात महसुली उत्पन्नात 804 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आर्थिक वर्षापेक्षा या उत्पन्नामध्ये 20 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ दिल्लीमध्ये येऊन नक्की जोपासतील असा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पुण्यात व्यक्त केला. महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राणे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यावेळी शुभेच्छा देताना राणे बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध राजकीय सामाजिक विषयांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नर्सिंग व्यवसायामध्ये परिचारिका घेत असलेल्या रुग्णांच्या वैयक्तिक काळजीची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही असं मत जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सुपरिटेंडंट नीता अहिरराव यांनी आज व्यक्त केलं. डीए सुभद्रा के जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. महापालिकेच्या वैद्यकीय उपाधिकारी डॉ कल्पना बलिवंत यांनी याप्रसंगी बोलताना रुग्ण आणि परिचारिका यांच्यामध्ये निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळे आजारपणातून लवकर बरे होण्यास मदत होते असं मत व्यक्त केलं. पुणे महापालिकेच्या वतीनं शहरात 7 ठिकाणी सुरू असलेल्या डायलिसिस सेंटरमधील 57 यंत्रांद्वारे वर्षभरामध्ये 64,387 रुग्णांनी लाभ घेतला. ही माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे यांनी दिली. पीपीपी तत्वावरील या प्रकल्पामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना हा उपचार अत्यल्प दरामध्ये उपलब्ध झाला आहे. पुण्याजवळील ऐतिहासिक किल्ले सिंहगडावरील अधिकृत खाद्य व्यावसायिकांना लवकरच त्यांच्या हक्काचं दुकान उपलब्ध होणार आहे. वनविभागाकडून उभारण्यात आलेल्या खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानांचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं असून एकंदर 70 अधिकृत खाद्य विक्रेत्यांना त्यांचं सोडत पद्धतीनं वाटप केलं जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यांवर झालेली दरवाढ निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे पुणे सातारा मार्गावरील खेड शिवापूर नाका त्याचबरोबर नाशिक मार्गावरील साळकेवाडी इथली दरवाढ स्थगित करण्यात आली आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे केंद्राच्या अध्यक्षपदी सुनील मते यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या नुकताच झालेल्या वार्षिक बैठकीत नव्या आर्थिक वर्षाकरता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.